RRND.com podcast. मान्सूननं संपूर्ण देश व्यापला. केरळमध्ये 8 जून रोजी दाखल झालेल्या मान्सूननं 19 जुलै रोजी संपूर्ण देश व्यापल्याची घोषणा भारतीय हवामानशास्त्र विभागानं केली आहे. मागील आठवड्यात हिमालयाच्या पायथ्याशी पाऊस केंद्रित झाल्यामुळे देशाच्या पूर्वेकडील भागात पाऊस जास्त झाला, तर दुसरीकडे मध्य आणि दक्षिण भागात कमी पाऊस पडला आहे. यामुळे केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यातील खरीप पिकांच्या लागवडीचं प्रमाण कमी झालं आहे. केरळमधल्या 5 जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्यामुळे या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला. IMD अहवालानुसार 25 जुलैनंतर मान्सूनचं पुनरागमन होऊ शकतं. केरळ आणि पश्चिम किनाऱ्यावरील इतर ठिकाणी पुढील 3 ते 4 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी सक्रिय आहे, परंतु बंगालच्या खाणीत आणि कमी दबाव पडण्याची शक्यता असून 25 जुलैच्या आसपास मान्सूनचं पुनरागमन अपेक्षित आहे असं पुणे येथील IMD येथील हवामान अनुसंधान आणि सेवा संचालक DS पाई यांनी सांगितलं.